सुपरच 93.5 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत. आणि मॉर्निंग नंबर वन मध्ये सध्या COVID-19 सोबत दोन हात करत असताना ऑन फील्ड काम करणारे सगळेच पोलीस कर्मचारी आणि अधिकारी या मंडळींचं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे. म्हणजे आपण सगळ्यांनी सेफ अँड सिक्युअर राहावं याकरता स्वतःचा जीव धोक्यात घालून ही लोक काम करतायत. आणि एक इतकी सुंदर गोष्ट आहे, इतकी सुंदर स्टोरी माझ्यापर्यंत पोहोचली पोलीस नाईक सचिन जाधव यांची. शहर वाहतूक शाखा युनिट 3 पाथर्डी फाटा इथं काम करणारे पोलीस नाईक म्हणून काम करणारे सचिन जाधव साहेब त्यांनी एक फार गोडसं गाणं बनवलं. सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का, सोनूचं एक आगळं वेगळं व्हर्जन त्यांच्या आवाजात त्यांनी आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी मिळून गायलं. आणि हेच व्हर्जन जेव्हा मी ऐकलं मला सुद्धा ते असं राहवलं गेलं नाही की यार हे तुमच्यासोबत शेअर करायलाच पाहिजे. थोड्याच वेळात पोलीस नाईक श्री सचिन जाधव यांनी बनवलेलं सोनू सॉन्ग स्पेशली COVID-19 साठी जनजागृती करण्याकरता बरं तुम्हाला ऐकवणार आहे थोडा स्वॅट. स्टे ट्यून्ड सुपर हिट्स 93.5 रेड एफएम बजाते राहू.